Okay. Tamabandu ani baginino. Jai Bhim!
Jai Bhim!
So first of all, I want to express my appreciation and gratitude for your coming here.
सर्वप्रथम आपण इथं आला त्याबद्दल मी आपली प्रशंसा करू इच्छितो आणि कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो की आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित आला.
A speaker needs people to listen.
आता जो वक्ता असतो त्याला ऐकणारे लोक पाहिजे.
And so you have provided me with the opportunity to speak.
आणि तुम्ही मला संधी दिलेली आहे जेणेकरून मी आपल्याकडे बोलू शकेन.
And I know what Bombay life is like.
आता मुंबईचं जीवन कसं आहे हे मला माहिती आहे.
I know Bombay is a very difficult and demanding place to live.
मला माहिती आहे की मुंबई हे अतिशय म्हणजे असं ठिकाण आहे की जिथं खूप कठीण असतं आणि अतिशय म्हणजे आपल्याला कठीण होऊन बसतं.
And I know what efforts many of you have made to be here tonight.
आणि मला हे सुद्धा माहिती आहे की इथे येण्यासाठी आपणापैकी अनेकांनी खूप काही प्रयत्न केलेला आहे.
And I deeply appreciate your efforts.
आणि खरोखरच तुम्ही जो प्रयत्न केलेला आहे त्याचं खरोखरच मी अतिशय म्हणजे स्तुती करतो.
So we're going to be following in the footsteps of Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar.
तर आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणार आहोत.
That's my subject for these next 10 days.
हाच माझ्या येणाऱ्या 10 दिवसांसाठी विषय असणार आहे.
To me this is a very important topic indeed.
खरोखर हा विषय माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
And as I consider setting out on this journey together, I feel very happy indeed.
आणि हा जो काही प्रवास आहे आता आपण एकत्रितपणे करणार आहोत आणि यासाठी मला अतिशय आनंद होतो आहे.
It's a long journey, but I feel happy to go on this journey with you.
आता हा मोठा प्रवास आहे परंतु आपल्या समवेत हा प्रवास करताना मोठा आनंदी आहे.
I hope that through these talks we'll be able to contribute to the happiness and well-being of many, many people.
आणि मला अशी आशा आहे की या प्रवचनाच्या माध्यमातून अनेक लोकांसाठी त्यांच्या सुखाच्या त्यांना कल्याणासाठी काहीतरी माझं योगदान मिळू शकेल.
If we can really understand how to follow in Babasaheb's footsteps, we can change the world.
जर खरोखरच आपण हे समजू शकलो की बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून कसं चालायचं तर आपण जगामध्ये परिवर्तन आणू शकतो.
So I feel very happy indeed to be setting out on this journey with all of you.
आणि खरोखरच आपल्या सर्वांसमवेत या प्रवासाची सुरुवात करीत असताना मला अतिशय आनंद होतो आहे.
I feel very happy as well because I know that over these 10 days many of you will be here night after night after night.
आता मला अतिशय आनंद होतो आहे आणि मला ही माहिती आहे की आपल्यापैकी बहुतेक जण येणाऱ्या या म्हणजे सायंकाळी प्रत्येक रात्रीनंतर प्रत्येक येणारी जी राधा गीता उपस्थित राहणार आहे.
So we're setting out on a journey as a community.
आता हा जो काही प्रवास आहे एक प्रकारे आपला जो काही संघ कुल आहे अशा प्रकारे हा संघ कुलाचा प्रवास आपण करणार आहोत.
We are becoming a sangha together.
आपण एकत्रितपणे संघ निर्माण करणार आहोत.
We will together be brothers and sisters in the sangha.
आपण सर्वजण संघामध्ये बंधू आणि भगिनी असणार आहोत.
And we will come into close communication with each other through following in the footsteps of Babasaheb together.
अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असताना आपण सर्वजण एकमेकांच्या अतिशय निकट येणार आहोत, जवळ येणार आहोत.
So I feel very joyful in setting out on this journey.
तर या प्रवासाला सुरुवात करीत असताना मला अतिशय आनंद होतो आहे.
Now I often feel like this, for instance, when I come to India.
तर जेव्हा मी भारतामध्ये येत असतो
I'm sitting on the aeroplane.
तर मी एअरप्लेन मध्ये बसलेला असतो.
And I'm just waiting for the aeroplane to run down the runway and take off into the sky.
आणि मग मी वाट पाहतो की रनवे वरून एरोप्लेन चालतो आणि मग टेक ऑफ करून तो आकाशामध्ये उडतो.
And I feel very excited and happy because of all the work that I can do when I get to India.
आणि मग मला मोठा उत्साह वाटतो कारण मी याचा विचार करतो की भारतामध्ये जाऊन जे काही मला काम करायचं आहे त्याबद्दल मला मोठा आनंद आणि उत्साह वाटत असतो.
And I feel very happy because I'm going to see so many of my friends.
आणि मला अतिशय आनंद होतो कारण माझे अनेक जे मित्र आहेत त्या मित्रांना मी भेटणार असतो.
But usually as I'm sitting there in the aeroplane I also feel a little nervous.
परंतु बहुधा जेव्हा मी एरोप्लेन मध्ये बसलेला असतो तो थोडंसं मला नर्वस सुद्धा वाटत असतं.
How is it going to go?
आता हे कसं काय घडणार आहे?
How will it all proceed?
हा कशा प्रकारे म्हणजे सुरुवात होणार आहे याची?
So I feel like that a little bit now.
हा आणि मग थोडंसं मला याच्यामध्ये म्हणजे थोडंसं काळजी वाटत.
There's 10 days together.
10 दिवस आपण एकत्र असणार आहोत.
So I think well there's so much to communicate.
आणि खूप काही सांगायचं आहे.
There's so much I want to say, to share with you so that we can help to change this great country.
तर खूप काही मला सांगत आहे, खूप काही आपला समय मला वाटून घ्यायचा आहे, जेणेकरून या देशामध्ये आपण खूप मोठं परिवर्तन आणू शकू.
I want through these talks to contribute to bringing liberty, equality and fraternity to everyone in India.
मला माझ्या प्रवचनाच्या माध्यमातून भारतामध्ये सर्वांसाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व निर्माण करायचा आहे.
I want through these talks to help us go beyond caste and community.
मला असं वाटतं की माझ्या प्रवचनाच्या माध्यमातून लोकांना मदत व्हावी की आपली जी काही जात आहे, जो काही आपण समाज आहे, त्याच्यामधून बाहेर पडून आपण पुढे जाऊ शकलो पाहिजे.
So my hopes are very high indeed.
आता माझ्या ज्या आशा आहेत त्या खूप मोठ्या आहेत.
But I have some nerves.
परंतु थोडं माझ्यामध्ये तशा प्रकारे म्हणजे एक शक्तीपणा आहे.
Can I communicate what I want to communicate?
तर जे काही मला सांगायचं आहे ते मी आपणास सांगू शकेल का?
With your help, I can.
तुमच्या मदतीने हे मी करू शकेल.
With your listening, with your attention, I can.
जर तुम्ही ऐकू शकला, तुम्ही लक्ष देऊ शकला, तर हे मी करू शकेल.
So I feel confident now that I can communicate what I want to communicate.
आता मला विश्वास वाटतो की जे काही मला सांगायचं आहे ते मी आपणास सांगू शकेल.
In these talks, I want to share inspiration with you.
या प्रवचनामध्ये आपल्या समवेत जी काही माझी प्रेरणा आहे ती प्रेरणा मला वाटून घ्यायची.
I want us to become inspired together.
मला इथं एकत्र येऊन म्हणजे आपण एकत्रितपणे प्रेरणा निर्माण करूया.
Inspired first of all by our love and devotion to the great Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar.
तशा प्रकारे एकत्रित येऊन जे महान असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांच्या प्रतीचा जो काही आपला जिव्हाळा आहे, जो काही आदर आहे, तो व्यक्त करून आपल्याला करायचा आहे.
We come together because of our devotion to him.
आपण इथे एकत्र आहोत कारण त्यांच्याबद्दल जी काही आपली श्रद्धा आहे, त्यामुळे आपण एकत्र आलेलो आहोत.
So I want us to share that inspiration together during these days.
आणि या दिवसांमध्ये ही जी काही प्रेरणा आहे, प्रेरणा मी आपल्या समवेत वाटून घेऊ इच्छितो.
I want us to be inspired together with his vision of social and personal transformation.
तर त्यांचा जी काही दृष्टी आहे स्वतः व्यक्तिगत विकासाची, समाजाच्या विकासाची, ही दृष्टी आपल्या समवेत मला म्हणजे वाटून घ्यायची आहे.
But inspiration isn't enough.
परंतु प्रेरणा ही एवढीच पुरेशी नसते.
You know, sometimes people can give talks which are very, very inspiring.
आता काही वेळेस एखादं प्रवचन आपण ऐकतो आणि अतिशय प्रेरणादायक प्रवचन असतं.
And you go home.
आणि मग तुम्ही घरी जाता.
And somebody says to you, well, what did the speaker say?
आणि मग कोणीतरी तुम्हाला विचारतं की वक्त्यांनी तुम्हाला काय सांगितलं.
So you say, oh, it was very, very inspiring.
आणि मग तुम्ही म्हणता की हो, अतिशय प्रेरणादायक प्रवचन होतं.
But they said, no, well, what did he say?
परंतु ते काय म्हटले.
It was very, very inspiring.
प्रवचन अतिशय प्रेरणादायक होतं.
And you can't think of what they actually said.
आणि मग तुम्ही विचारच करू शकत नाही की खरं म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं.
Yes, it's very good. Baba Saheb, Jai Bhim, and so on.
आता हे खूप चांगलं आहे की बाबा साहेब म्हणणं, जय भीम म्हणणं, हे खूप चांगलं आहे.
But it's not enough.
परंतु एवढं पुरेसं नाही.
We need some understanding.
आपल्याला काही म्हणजे समजलं पाहिजे.
We need some clarity of thought.
विचारांची आपल्याला स्पष्टता असली पाहिजे.
So I hope that we will share some thought.
तर मला अशी आशा आहे की त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार आज आपण एकत्र वाटून घेणार.
आय होप वी शेअर सम अंडरस्टँडिंग ऑफ बाबासाहेबस विजन.
तर बाबासाहेबांची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी, ती समज आपण इथं समजून घेणार.
वी नीड दॅट क्लॅरिटी, वी नीड दॅट अंडरस्टँडिंग इफ वी आर रिअली टू फॉलो इन बाबासाहेबस फुटस्टेप्स.
बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर त्यांची जी काही स्पष्टता आहे, त्यांची जी काही दृष्टी आहे ती आपल्याला समजली पाहिजे.
Otherwise it's a bit like somebody who's very inspired to go on a journey.
आता जसं एखादा माणूस अतिशय त्याला प्रेरणा आहे आणि एखाद्या प्रवासासाठी तो निघू इच्छितो.
And somebody comes to you and says, well, come on, let's go on this journey.
आणि मग कोणीतरी येऊन असं म्हणतो की चला आता आपण एखाद्या प्रवासाला सुरुवात करू.
So you say, yes, yes, I really want to go on that journey.
आणि मग तो म्हणतो की होय होय, मला या प्रवासासाठी जायचं आहे.
I really want to go.
मला खरोखर तिथं जावंच वाटतं.
So somebody says, well, where are you going?
मग कोणीतरी विचारतं की तुम्ही कुठे जात आहात.
ते म्हणून नाही,
मला माहित नाही.
So we need some clarity about where we're going.
तर कुठे आपण जात आहोत याची आपल्याला स्पष्टता पाहिजे.
But then something else can happen.
अजून एक काहीतरी घडू शकतं.
You get very inspired.
तुम्हाला खूप प्रेरणा मिळते.
You really want to go on that journey.
आणि खरोखर त्या प्रवासासाठी तुम्हाला निघावंसं वाटतं.
You even know where you're going.
आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असतं की कुठं तुम्हाला जायचं आहे.
But you forget to actually go on the journey.
परंतु त्या प्रवासाची तुम्हाला सुरुवात करावी लागते.
You just stay at home saying, oh, it would be wonderful to go on that journey.
तुम्ही घरी बसूनच विचार करता ते किती चांगलं असेल की त्या प्रवासाची आपण सुरुवात करूया.
You don't even know how to get to the bus stop to go there.
परंतु त्या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी त्या बस स्टॉप पर्यंत कसं जायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती नसतं.
So I want to share with you also some ideas about action.
तर तुम्हासोबत कशा प्रकारे आपण कृती करू शकतो त्याचे काय विचार आहेत हे आपण समोर मला वाटून घ्यायचे आहे.
I want us to be inspired.
मला असं वाटतं की तुम्हाला अधिक प्रेरणा मिळावी.
I want us to have clarity.
मला असं वाटतं की अधिक स्पष्टता व्हावी.
I want us to have understanding.
मला असं वाटतं की अधिक समजलं पाहिजे.
But I want us to actually set out on the journey in Baba Sahib's footsteps.
परंतु मला हे असं वाटतं की बाबा साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून खऱ्या अर्थाने आपण प्रवासाची सुरुवात केली पाहिजे.
That's perhaps in the end the most important thing of all.
कदाचित सर्वात शेवटी जर पाहायला गेलं तर हीच बाब अतिशय महत्वाची आहे.
This is something Baba Sahib said about the Buddha Dhamma.
हीच बाब आहे जी बाबा साहेबांनी बुद्ध धर्माच्या बद्दल आपल्याला सांगितलेली आहे.
The Buddha Dhamma has to be put into practice.
बुद्ध धम्म आपण आचरणात आणला पाहिजे.
You're not really a Buddhist if you don't actually practice the Buddha Dhamma.
जर बुद्ध धम्माचं तुम्ही आचरण करीत नसाल तर खऱ्या अर्थाने तुम्ही मग बौद्ध नाही.
We're not following in Baba Sahib's footsteps unless we set out on the journey after him.
आपण जोपर्यंत बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालत नाही तोपर्यंत आपण या प्रवासाची सुरुवात केली असं म्हणता येणार नाही.
So during these 10 days I'm going to explore with you an action plan for following in Baba Sahib's footsteps.
तर या 10 दिवसांमध्ये बाबा साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण कसं पुढे जाऊ शकतो त्याच्यासाठी काय कृती आपण केली पाहिजे हे मी आपणाशी बोलणार आहे.
You could say that even this is a training camp.
तुम्ही असं म्हणू शकाल की एक प्रकारे प्रशिक्षण हे आपलं शिबिर आहे.
This is a training camp for the Dhamma Kranti.
धम्म क्रांतीचं हे प्रशिक्षण शिबिर आहे.
I hope that through these 10 days you will learn how you can follow in Baba Sahib's footsteps much more vigorously than ever before.
मला अशी आशा आहे की या 10 दिवसांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय म्हणजे सक्षमपणे आपण बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जायला इथं शिकणार आहोत.
I hope you'll learn how you can change yourself and change India.
मला अशी आशा आहे की आपण हे शिकू की आपण स्वतःमध्ये कसं परिवर्तन आणू शकू त्याचबरोबर भारतामध्ये कसं आपण परिवर्तन आणू शकू.
How you can change the world.
तुम्ही जगामध्ये कसं परिवर्तन आणू शकाल.
Day by day we will be exploring this action plan more and more fully.
तर अशा प्रकारे हा जो काही आपला कृती संकल्प असेल जी काही आपण कृती करणार आहोत अधिक अधिक त्याची एक स्पष्टता आपल्याला 10 दिवसांमध्ये येणार आहे.
And each of you will have the chance to think through how you want to put it into practice.
आणि प्रत्येकाला ही संधी असेल व्यक्तिगतरित्या की कशा प्रकारे ही गोष्ट आपण आचरणामध्ये आणू शकू.
And in this way I hope that we'll make a big difference to Baba Sahib's work.
आणि मला अशी आशा आहे की हे केल्यामुळे आपण बाबासाहेबांचे जे कार्य आहे त्याच्यामध्ये मोठा आमूलाग्र बदल परिवर्तन घडवून आणू शकतो.
सो आय वॉन्ट टू ऑफर इन्स्पिरेशन, आय वॉन्ट टू ऑफर क्लॅरिटी अँड आय वॉन्ट टू ऑफर अ बेसिस फॉर ऍक्शन टुगेदर.
तर मला अधिक म्हणजे आपल्याला प्रेरणा द्यायची आहे अधिक स्पष्टता आणि अशा प्रकारे एक कृती आपल्याला करायची आहे जेणेकरून इथे आपण अधिक काहीतरी कृती करू शकतो.
And this is very serious and very important work that we're going to be doing over these 10 days.
आणि या 10 दिवसांमध्ये अतिशय गंभीर अतिशय महत्त्वाचं कार्य आपण करणार आहोत.
And I hope that you will all invite more and more people to come and participate in this action plan.
आणि मला अशी आशा आहे की आपण अधिक अधिक लोकांना इथं निमंत्रित कराल जेणेकरून ही जी काही कृती आपण करणार आहोत या कृती संदर्भामध्ये अधिक लोक सहभागी होऊ शकतील.
I want us all to be inspired by Baba Sahib.
मला हे पाहायचं आहे की बाबासाहेबांमुळे अनेक लोकांना प्रेरणा मिळते.
To see where he is going.
कुठं ते चाललेले आहे ते आपल्याला पाहायचं आहे.
And actually to set out to follow him.
आणि खरं म्हणजे आपण त्यांच्या मागे जाण्यासाठी प्रवासाची तयारी केली पाहिजे.
So let's start off by getting inspired by Baba Sahib.
तर आता बाबासाहेबांबद्दलची जी काही प्रेरणा आहे त्या प्रेरणेपासून आपण आपली सुरुवात करूया.
Let's have Baba Sahib standing here with us.
आता बाबासाहेब आपल्या समवेत इथं उभे आहेत असं पाहूया.
Let's contemplate Baba Sahib.
आता बाबासाहेबांवर आपण चिंतन करूया.
Let's imagine that he's here with us.
कल्पना करा की बाबासाहेब इथे आपल्या समवेत आहेत.
Let's try to see what kind of man he is. Let's see in what way we are affected by him. Let's see in what way our own lives are changed by seeing him. Well, I found three things that I want to pick out. The first thing I want to notice about Baba Saheb is that he refused to be confined by his birth. Baba Saheb was born in the end of the 19th century. At that time, society was much, much more rigid than it is even now. To be born a Maha, which he was at that time, was to be born into a very difficult and closed situation. There were very, very few opportunities for people born into that background. And normally, somebody born into that background could have expected only to be a servant. Not even really a servant, a slave. That's really what people were born into. But Baba Saheb was not confined in that way. He was born into one box. And he was expected to live his whole life within that box. He was expected not to try to get out of that box. There were a lot of people trying to keep him in that box. But Baba Saheb could not be contained within that box. He broke out of the chota dabba. And he was one of the only people from his background to make that step. He gained a very, very good education. 4 doctorates he got. He had a very good practice as a lawyer. He was a highly respected man. People all over India respected him, not just from his own community. The other day I read something that Sir Pandit Nehru wrote about him. And it's clear that Pandit Nehru had very great respect for Baba Saheb. I also read something by Lord Mountbatten. He was the last British Viceroy of India. I met Lord Mountbatten. My father was in the Navy and he knew Mountbatten. And he was a very, very strong and upright man. And he had enormous respect for Baba Saheb. He became the Law Minister of the Independent India. From that background, in those days, he couldn't be contained within his social background.
तर सामाजिक जी काही त्यांची पार्श्वभूमी त्याच्यामध्ये ते स्वतःला त्यांनी संतुष्ट ठेवलं नाही.
He broke out of his own background by making friends from many different communities.
तर त्यांनी स्वतःची जी काही पार्श्वभूमी त्याच्यातून ते बाहेर पडले आणि इतर समाजाचे त्यांनी मित्र मिळवले.
He couldn't be confined by caste and community.
तर जी काही जात आहे जी काही त्यावरचा त्यांचा समाज होता त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला बंदिस्त ठेवलं नाही.
I know it's something that people are not always comfortable with, but he married out of his own community. Personally, I think that was a message to all of us. He was saying, don't be confined by community. So Baba Sahib was somebody who broke out of his own background.
तर बाबासाहेब अशा प्रकारचे एक व्यक्ती होते की स्वतःची जी काही पार्श्वभूमी आहे त्याच्यामधून ते बाहेर पडले.
He broke out of all the limitations into which he was born.
अशा परिस्थितीमध्ये जन्माला आले आणि त्याच्या ज्या काही मर्यादा होत्या त्या सर्व मर्यादांतून ते बाहेर पडले.
He wouldn't stay where he was put by society.
समाजाने त्यांना जिथे ठेवलं होतं तिथे ते काही थांबले नाही.
We can all do the same as बाबासाहेब.
आपण सुद्धा जे बाबासाहेबांनी केलं ते आपण करू शकतो.
Every one of us can be Baba Sahib in our own way.
Pratyek jan eka arthane Baba Sahib sarkha hoou shakto.
Just like Baba Sahib, all of us are labeled at birth.
Tar jasa kai mhanje Baba Sahib ahe tasa prakare aplyala janmane kai tari ek label lavlela
ahe. Whatever background you're from, you're born into a social position and society expects you to stay there.
Ata kutlihi apli parshvabhumi aso आपण जिथं पुढे जन्माला आलेलो असतो तर त्या समाजामध्ये आपल्याकडून काही विशिष्ट अपेक्षा केल्या जातात.
That's true all over the world.
पूर्ण जगामध्ये हे सत्य आहे.
Take myself.
आता माझं उदाहरण घ्या.
I was born a Christian Englishman.
आता एक ख्रिश्चन इंग्लिश माणूस म्हणून माझा जन्म झाला.
My father was in the Navy and my family expected me to become a naval man.
आता माझे वडील जे आहेत ते नेव्हीमध्ये होते तर माझ्या घरच्यांना पण असं वाटलं की मी सुद्धा नेव्हीमध्ये गेलो पाहिजे.
My family expected me to have a family.
आणि माझं जे कुटुंब आहे त्यांना असं वाटलं की माझं एखादं कुटुंब असावं.
But I've broken out of my own background.
परंतु माझी जी काही पार्श्वभूमी आहे त्याच्यातून भेदून मी बाहेर पडलो.
I'm not a Christian, I'm a Buddhist.
आता मी काही ख्रिश्चन नाही मी बौद्ध आहे.
I'm not really even English now, I'm a quarter Indian.
आता मी इंग्लिश सुद्धा नाही असं मला वाटतं की मी भारतीय आहे.
I spend a quarter of my time in India.
कारण आता माझा बराचसा जो भाग आहे मी भारतामध्ये घालवत असतो.
I didn't become a soldier of the English Queen.
आता जी इंग्लंडची महाराणी होती तिचा काही म्हणजे सैनिक मी झालो नाही.
I became a soldier of the Dhamma.
तर मी धम्माचा सैनिक झालो.
I didn't have a family. I became an anagarika.
माझं कुटुंब नाही मी अनागारिक झालो.
So it happens to all of us.
तर हे आपण सर्वांशी करू शकतो.
We're born in a box.
तर आपण एका डब्यामध्ये जन्माला येतो.
But we don't have to stay in that box.
परंतु त्या डब्यातच म्हणजे आपल्याला राहण्याची गरज नाही.
The box always narrows us down.
तर हा जो डबा असतो हा अतिशय म्हणजे छोटासा असतो लहानसा असतो.
We can break out.
तर आपण त्याला भेदून तोडून बाहेर येऊ शकतो.
Just like Baba Sahib, we can roar like lions.
बाबा साहेबांसारखंच आपण सिंह गर्जना करू शकतो.
We can find something in us that's much greater than what society expects of us.
तर समाज जे काही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं काहीतरी दिव्य असं आपल्यामध्ये आहे असं आपण पाहू शकतो.
We can discover ourselves beyond what our society expects of us.
तर समाज जे काही आपल्याकडून अपेक्षा करतात त्याच्यापेक्षा आपण स्वतःमध्ये शोधू शकतो की काहीतरी त्याच्यापेक्षा मोठं आपल्यामध्ये आहे.
This is what Baba Sahib teaches us. He's saying to us, don't be limited. Don't just do what men and women always do. Don't, if you're women, just stay in the kitchen. Women can break out, women can lead. So don't even be limited by the thought that you're a man or a woman.
तर आपण पुरुष आहोत किंवा स्त्री आहोत केवळ याच्यामुळे आपण स्वतःला मर्यादित करता कामा नये.
In India it's expected that women do something, men do something else.
आता भारतामध्ये अशी अपेक्षा केली जाते की पुरुषांनी काहीतरी केलं पाहिजे आणि स्त्रियांनी काही काम केली.
We're limited even by whether we're men and women.
आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत याच्याने सुद्धा आपण स्वतःला मर्यादित करत असतो.
But we don't have to be limited.
परंतु आपण स्वतःला मर्यादित करता कामा नये.
This is Baba Sahib's message to us. This is the first thing we can see when we look at Baba Sahib. A slave became the leader of India. This is what every one of us can do. Baba Sahib gives us the courage, the confidence to be much more than is expected of us. So let's gain inspiration from this in Baba Sahib. So I want to look at another inspiring thing about Baba Sahib. Baba Sahib was a deeply compassionate man. He could have been rich and had a comfortable and easy life. He had so many qualifications. He had a very good education and training as a lawyer. Well, as a lawyer, you can earn a lot of money. And particularly as a leading lawyer. Baba Sahib could have had any money he wanted. He could have led a really comfortable and easy life. But he didn't choose to do that. He didn't forget the sufferings of his brothers and sisters. And he gave his life to serving the people from whom he'd come. Somebody told me the other day that he borrowed money to build his house. And he couldn't find the money to pay that back. This is the great Baba Sahib, the great leader of India. He couldn't even find money to buy his own house. There's only a kind friend who helped him out. He didn't think of himself, he thought of helping others. And not just his own people. Baba Sahib thought of the whole of India. He wanted everybody in India to be free, to be happy. And that's why he's a Bodhisattva. A Bodhisattva who is one who aims at the highest goal of humanity. He aims at Bodhi. But awakening, enlightenment. That's what he aimed at. But not just for himself. The Bodhisattva wants to take everyone to enlightenment with him. He wants to find freedom, happiness and peace for himself. But he cannot be free and happy and at peace unless everybody is free and happy and at peace. So we should take inspiration from Baba Sahib in this way too. When I think about Baba Sahib like this, I feel very, very inspired. I want to be like him. I want to work for the sake of others. I want to find in my happiness in the service of others. I want to share with others the happiness that I can find. So let's be inspired by Baba Sahib in this way. I think this is very important, especially for young people.
आणि मला असं वाटतं विशेष म्हणजे जे तरुण लोक आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं
आहे. The younger generation have benefited from all the work that Babasaheb did.
तर तरुण जी पिढी आहे बाबासाहेबांनी जे काही कार्य केलं आहे त्याचा त्यांना अतिशय म्हणजे मोठा फायदा मिळालेला.
You benefited from the struggles of your grandparents and your parents.
तर जे काही तुमचे आजोबा होते पंजोबा होते त्यांनी जे काही केलं त्या संघर्षाचा आपल्याला मोठा लाभ झालेला आहे.
Many of you have now access to good education.
आता आपल्यापैकी बहुतेक लोकांना चांगलं शिक्षण मिळालं.
Some of you have access to good jobs.
आणि आपल्यापैकी काही लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या.
Don't forget where you've come from.
परंतु तुम्ही कुठून आलेला आहात हे मात्र विसरू नका.
Don't forget that many still suffer.
हे विसरू नका की आताही अनेक लोक जे आहेत ते अतिशय दुःखात आहेत.
Remember Babasaheb.
बाबासाहेबांना आठवणी ठेवा.
Don't turn your back on those still in suffering.
आणि जे दुःखात आहेत त्यांच्या प्रति आपली पाठ फिरवू नका.
So this is the second thing that we can be inspired by Babasaheb.
तर ही दुसरी बाब आहे की बाबासाहेबांकडून आपण अतिशय म्हणजे प्रेरणा घेऊ.
We can be inspired by his example of service to others.
तर बाबासाहेबांचं जे उदाहरण आहे की इतरांची सेवा करणं त्या उदाहरणाकडून आपण अतिशय प्रेरणा घेऊ शकतो.
We can be inspired by his bodhisattva life.
तर त्यांचं जे बोधिसत्वाचं जीवन आहे त्या बोधिसत्वाच्या जीवनापासून आपण प्रेरणा घेऊ शकतो.
But there's a third thing.
आता तिसरी बाब आहे.
A bodhisattva doesn't just work for others.
बोधिसत्व केवळ इतरांसाठीच कार्य करीत नाही.
The bodhisattva works for and on himself.
तर बोधिसत्व स्वतःसाठी आणि स्वतःवर तो कार्य करीत असतो.
बाबासाहेब was always educating himself.
बाबासाहेब स्वतःला नेहमीच म्हणजे शिक्षित करीत होते.
All his life he was learning, he was educating.
आणि नेहमी ते स्वतःला काहीतरी शिकत होते नेहमी काहीतरी ते शिक्षण घेत होते.
He was always buying books.
नेहमी ते पुस्तकं विकत घेत होते.
He read so many books.
त्याने खूप पुस्तकं वाचले.
And he was always learning.
आणि नेहमी ते काही ना काही शिकत राहिले.
Right at the end of his life he learned Pali.
अगदी जीवनाच्या शेवटी ते पाली शिकले.
But he also learned the violin.
आणि व्हायलिन सुद्धा ते शिकले.
Right, quite late in his life he started learning the violin.
आणि त्यांनी व्हायलिन शिकण्याची सुद्धा सुरुवात केली.
So he never stopped learning.
तर शिकण्याला त्यांनी कधीही म्हणजे थांबवलं नाही.
He was a lifelong learner.
अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत ते अगदी म्हणजे शिक्षण घेणारे.
He was cultivating himself all through his life.
पूर्ण जीवनामध्ये स्वतःमध्ये विकास घडवून आणण्यासाठी ते कार्य करीत.
And he was always working on himself morally.
आणि नैतिक दृष्टिकोनातून स्वतःवर ते नेहमीच कार्य करीत राहिले.
बाबासाहेब was a very very upright man.
बाबासाहेब अतिशय म्हणजे सरळ असे व्यक्ती होते.
It's something I found quite interesting.
आता एक बाब मला अतिशय म्हणजे रोचक वाटते.
You know the one thing that is always said of Indian leaders.
आता भारतीय जे नेते आहेत त्यांच्याबद्दल एक गोष्ट नेहमीच म्हटल्या जाते आपल्याला माहिती.
It's always suspected of any leader. बक्षीस.
तर आता कुणीही नेता असो तर त्या नेता आपल्याला माहिती असतं की तो आता काहीतरी बक्षीस याची तो अपेक्षा करतो.
It's always assumed that any leader is corrupt.
आता हे नेहमीच म्हणजे आपण आता अनुमान लावतो की कुठलाही नेता असो तो भ्रष्टाचारी असतो.
But I've never heard even a suggestion that Babasaheb was corrupt.
परंतु बाबासाहेबांबद्दल असं कुणीही त्याचा उल्लेख केला असं पण मी कधीच ऐकलं नाही.
Now usually they accuse people whether they're corrupt or not.
आता अनेक लोक ते भ्रष्टाचारी आहेत किंवा नाहीत ते नाकारत असतात.
But they couldn't even accuse him.
परंतु बाबासाहेबांना मात्र अशा प्रकारे कुणी दोषारोपण सुद्धा केलेलं नाही.
He was so obviously an upright and selfless man.
तर अतिशय स्पष्टपणे आपण पाहतो की अतिशय सरळ आणि अतिशय निस्वार्थी असं ते व्यक्तिमत्व होतं.
He was always working on himself morally, on himself spiritually.
तर नेहमी स्वतःवर ते नैतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःवर कार्य करीत आहे.
So when we look at Babasaheb we can be inspired at least by these three things.
तर जेव्हा आपण बाबासाहेबांकडे पाहतो तर किमान या तीन ज्या बाबी आहेत त्यांना पाहून आपण बाबासाहेबांकडून प्रेरणा घेऊ शकतो.
We can be inspired by his courage and the responsibility that he took for his own life.
तर आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो त्यांच्यामध्ये जे काही धैर्य होतं आणि स्वतःच्या जीवनाची जी त्यांनी जबाबदारी घेतली याच्याकडून आपण काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो.
We can be inspired by his refusal to be confined by social expectations.
आणि त्याचबरोबर समाजाची जी काही अपेक्षा आहे त्याच्यामध्ये स्वतःला त्यांनी बंधुत्व करण्यासाठी नकार दिला ही प्रेरणा आपण घेऊ शकतो.
He was a real individual.
खऱ्या अर्थाने ते व्यक्ती होते.
Then we can be inspired by his universal compassion.
आणि त्याचबरोबर वैश्विक त्यांची जी करुणा आहे त्या करुणेकडे पाहून आपण प्रेरणा घेऊ शकतो.
We can be inspired by his bodhisattva spirit. And we can be inspired by his self-cultivation. By his lifelong education, cultivation of himself. So this is the man. This is Baba Sahib. He had all these qualities to a very high degree indeed. And he had so many talents. So, I want to follow this man. I'm trying to follow him in my own life. Do you want to follow him? You want to follow him? Okay, I thought you did, but I just wanted to make sure. Because that's what we're talking about, following Baba Sahib's footsteps. We've all come together because we want to follow this man. We want to follow this great hero. So, okay, we've sorted that out. We've clarified our inspiration in Baba Sahib. We've seen the qualities in him that we want to develop in ourselves. So where do we want to follow him to? Where was Baba Sahib going? Well, he was going to a new India. He was going to a new society in India. He wanted to get away from the old society. He wanted to get away from that old society which caused so much suffering to so many people. That old society of graded inequality. That society in which everybody thinks, oh, they're lower than me, oh, they're higher than me. A society in which every time you meet somebody, you try to work out whether they're higher than you or lower than you. So a society in which you're afraid of those who are higher than you. And you're proud and insensitive to those who are lower than you. Everybody wants to be higher. And that means pushing somebody else down. So that was the old India. That is the old India. That society still exists. And that's what Baba Sahib wanted to get away from. He wanted to get away from a society in which people were constrained and enslaved by their caste and community. A society in which people can't just be what they want to be. A society in which people are expected to stay within a particular box. And in a society in which people just do what they're expected to do. And then he wanted to get away from a society which was divided by caste.
जातीमुळे ज्याच्यामध्ये विभाजन झालेलं आहे त्या समाजातून त्यांना बाहेर पडायचं.
There's so much tension between the different communities in India.
आता भारतामध्ये जे वेगवेगळ्या ज्या काही जाती आहेत त्याच्यामध्ये मोठा म्हणजे एक तणाव असतो.
It's something I completely forget as a foreigner.
आणि एक विदेशी म्हणून पूर्णपणे म्हणजे ही बाब मी विसरून जातो.
You probably many of you heard me say again and again I don't really understand caste.
आता कदाचित पुन्हा पुन्हा मी असं म्हणतो हे आपण ऐकलेलं असेल की खऱ्या अर्थाने ही जात काय आहे हे कधीच मला समजत नाही.
That program is not running on my computer.
हा जो काही प्रोग्राम आहे माझ्या संगणकामध्ये कम्प्युटरमध्ये तो
नाही. They didn't put that program in my computer when it was started.
तर माझं जो काही कम्प्युटर आहे त्याच्यामध्ये हा प्रोग्राम मात्र त्यांनी घातला नाही जेव्हा त्याची सुरुवात झाली.
But what I've come to realizes that Indians are divided against each other by caste and community.
आणि मला काय ते लक्षात आलेलं आहे की भारतीय जे लोक आहेत तर जातीच्या नावावर समाजाच्या नावावर एक दुसऱ्यापासून अशा प्रकारे विलग आहेत विभाजित झालेले आहेत.
People are divided by religion, for instance.
आता उदाहरणादाखल जर पाहायचं म्हटलं तर धर्माच्या नावावर लोकांमध्ये विभाजन आहे.
And we know the terrible suffering that comes from that.
आणि आपल्याला माहिती आहे की भयंकर असं दुःख त्याच्यामुळे आपल्याला भोगावं लागतं.
People are divided by their caste.
लोक जे आहे जातीच्या नावावर विभागलेले आहेत.
And every caste is antagonistic to every other. Every caste is against every other.
आणि प्रत्येक जात जी आहे दुसऱ्या जातीच्या विरुद्ध.
There's no ease, there's no social ease.
आणि जी सामाजिक सहजता पाहिजे ती सहजता तिथं दिसत नाही.
Under the surface there's this tension within society.
आणि जर आपण समजा खाली जर पाहिलं तर काहीतरी तिथं आपल्याला मोठा तणाव आहे असं दिसून येतो.
You all know this far better than me.
आता माझ्यापेक्षा आपण सर्वांना हे अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे.
That's the old society which Babasaheb wanted to get away from.
आणि हा जुना समाज आहे ज्या जुन्या समाजातून बाबासाहेबांना बाहेर पडायचं.
Where he was going is to a society based on liberty, equality and fraternity.
आणि जिथे ते जात होते तर तो अशा प्रकारचा समाज आहे जिथे स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व याच्यावर तो आधारित आहे.
A society in which people were free.
अशा प्रकारचा समाज जिथे लोक मुक्त आहे.
People were able to choose for themselves.
तर स्वतःसाठी लोक तिथं निवड करू शकतात.
People able to live wherever they like.
आणि जसं त्यांना जीवन जगावंचं वाटतं तशा प्रकारचं जीवन ते जगू शकतात.
Not just in one place in the village, outside the village.
तर जे काही गाव आहे गावाच्या अगदी म्हणजे बाहेर तिथं जे जीवन आहे तशाच प्रकारचं जीवन त्यांना जगण्याची गरज नाही.
But a society in which people can just choose to live wherever they like.
तर समाजामध्ये जे कोणी आहे तर कसं त्यांनी जीवन जगायचं आहे ते स्वतः त्याची निवड करू शकते.
A society in which people could work at whatever job they wanted to do.
अशा प्रकारचा समाज कुठल्या प्रकारचं काम त्यांना करायचं आहे त्या कामाची निवड सुद्धा ते करू शकते.
A society in which people could marry who they wanted to marry.
आणि अशा प्रकारचा समाज ज्या समाजामध्ये ज्यांच्या कोणाशी एखाद्याला लग्न करायचं असेल त्यांच्याशी त्यांना लग्न करता येईल.
And this is where the issue pinches.
आणि हा असा एक विषय आहे की जो कोणता आपल्याला म्हणजे चिमोटा घेईल.
In the end, caste and community comes down to marriage.
आणि सत्यशेवटी जेव्हा विवाहाचा प्रश्न येतो तेव्हा मग मात्र जात आणि समाज
आडवी. I've taken me a long time to work this out.
आणि हे समजण्यासाठी मला खूप काळ लागलेला आहे.
In the end it comes down to who you marry.
आणि सत्यशेवटी तुम्ही कुणाशी लग्न करता हे अतिशय महत्त्वाचं होतं.
And this Babasaheb, you know, he wanted to break free from this.
आणि बाबासाहेबांना मात्र याच्यातून मुक्त व्हायचं
होतं. He said in Annihilation of Caste, in the end inter-caste marriage is what will kill caste.
आणि जातीभेद निर्मूलन याच्यामध्ये असं ते म्हणतात की आंतरजाती विवाह जे आहे ते जातीय संस्था जी आहे ती नष्ट करू शकते.
Anyway, we'll come back to this.
आपण याच्याकडे वळणार आहोत.
But yes, he wanted a society in which people just could marry whoever they liked.
तर अशा प्रकारचा समाज त्यांना हवा होता की ज्या समाजामध्ये ज्यांना कुणाला असं वाटतो ते कुणाशी लग्न करावं.
He wanted
लग्न करण्यासाठी मुक्त असते.
He wanted a society in which people could make whatever friends they wanted.
अशा प्रकारचा समाज त्यांना हवा होता ज्यांच्या कुणाशी एखाद्याला मित्रता करायची असेल ती मित्रता तो करू शकेल.
He wanted a society in which people could choose whatever religion they wanted.
अशा प्रकारचा समाज त्यांना हवा होता त्या समाजामध्ये ज्यांना कुणाला जो धर्म निवडायचा असेल तो धर्म निवडण्यासाठी ते मुक्त असते.
In India, you can't easily change your religion.
भारतामध्ये सहजपणे तुम्ही तुमचा धर्म बदलवू शकत नाही.
You're immediately going to be worried what your family will think.
लगेच तुमच्या मनामध्ये एक चिंता निर्माण होते की तुमचे कुटुंबीय याचा काय विचार करते.
And especially why are you concerned about what your family will think.
आणि मग तुमचं जे काही कुटुंब आहे तुम्ही जे काही करणार त्याच्यावर त्यांचा परिणाम होणार.
How will the other family members find husbands and wives?
आणि मग इतर जे कुटुंबीय आहेत ते कशा प्रकारे पती किंवा पत्नी निवडणार आहे?
In England we don't have that sort of restriction.
आता इंग्लंड मध्ये आमच्यासाठी अशा प्रकारचं काही म्हणजे अडचणी नाही.
I'm a Buddhist monk.
आता मी बौद्ध आहे.
My brother is a Christian priest.
आणि माझे जे भाऊ आहेत ते ख्रिश्चन म्हणजे पादरी आहेत.
We have very good relations with each other.
आणि आमचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत.
None of my family worry about that.
आणि माझे कुटुंबीय याची काही काळजी पण करत नाही.
Nobody thinks, oh dear, how will we find husbands and wives for our sons and daughters?
आणि कोणी याची काळजी करत नाही की आता माझी मुलगी किंवा माझा मुलगा यांच्यासाठी पती किंवा पत्नी आता कसं शोधायचं.
And religion is something we should choose for ourselves.
धर्म ही कशी बाब आहे की ज्याची निवड आपण स्वतः स्वतःसाठी केली पाहिजे.
So Baba Sahib wanted a society in which people were really free to make the important decisions for themselves.
तर बाबा साहेबांना असा समाज हवा होता की ज्या समाजामध्ये जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत स्वतः तिथे लोक स्वतःसाठी निर्णय घेऊ शकतील.
And he wanted a society in which there was equality.
आणि अशा प्रकारचा समाज त्यांना हवा होता ज्या समाजामध्ये समता असेल.
We were all just human beings.
आपण सर्वजण केवळ मानव मात्र.
Not Kambles or Joshis or this or that. He just wanted us to be human beings. And see each other as human beings. We're all equal in our humanity. We're all equal in our life. That this wonderful gift that we have of being alive.
जिवंत असण्याची अतिशय सुंदर अशी भेट आपल्याला मिळाली.
दिस स्ट्रेंज मिस्ट्री ऑफ लाईफ.
आता जीवनातून अतिशय विचित्र असं एक रहस्य आहे.
इम्पॉसिबल टू डिफाईन, इम्पॉसिबल टू कॅच इन वर्ड्स व्हॉट दिस लाईफ इज.
आता जीवन काय आहे याची व्याख्या करणं हे खरोखरच अतिशय अशक्य अशी बाब आहे.
बट वी ऑल शेअर इट.
परंतु आपण सर्वजण म्हणजे हे असं वाटत आहोत.
वी आर ऑल इक्वली अलाइव.
आपण सर्वजण समानतेने जर पाहिलं तर जिवंत आहोत.
एंड इन आवर लाईफ there's no difference between us.
आणि जीवंतपणा जो काही आपल्यामध्ये आहे त्याच्यामध्ये काहीही अंतर नाही.
So Baba Sahib wanted us each to have an equal opportunity to manifest life.
आणि बाबा साहेबांना असं वाटतं की सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे की जीवनाचा अशा प्रकारे आपण एक आनंद घेऊ शकतो.
He wanted us to be able to fulfill our own ambitions and aspirations.
तर बाबा साहेबांना असं वाटतं की आपल्या ज्या काही महत्वाकांक्षा आहेत, आपल्या ज्या काही अभिलाषा आहेत त्याची पूर्तता आपण करू शकू.
To be a human being is to have an infinite potential.
आणि एक मानव म्हणून अनंत अशा प्रकारची आपल्यामध्ये क्षमता आहे.
Every human being can be something wonderful.
प्रत्येक माणूस काहीतरी म्हणजे विशेष असा होऊ शकतो.
If we can only have the freedom to express that, we can become something wonderful.
केवळ आपल्याला अशा प्रकारचं जर स्वातंत्र्य मिळालं अभिव्यक्त करण्याचं काहीतरी आपण विशेष असं घडू शकतो.
So Baba Sahib wanted a society in which everybody was respected as an equal individual.
तर बाबा साहेबांना असा समाज हवा होता की त्या समाजामध्ये प्रत्येक जो व्यक्ती आहे व्यक्ती म्हणून त्याचा आदर केला जावा.
A society in which that flame of life could burn equally brightly in all.
आणि अशा प्रकारचा समाज या समाजामध्ये जीवनाची जी काही ज्योत आहे तर सर्वांसाठी समानता नाही प्रज्वलित होईल.
बाबा साहेब वॉन्टेड अ सोसायटी ऑफ फ्रटर्निटी.
बाबा साहेबांना बंधुत्वाचा समाज हवा होता.
A society in which we all experience ourselves as brothers and sisters.
अशा प्रकारचा समाज या समाजामध्ये आपण एकमेकांकडे बंधू आणि भगिनी म्हणून पाहू शकतो.
You know what happens in India?
आता आपल्याला माहिती आहे भारतामध्ये काय घडलं.
As soon as you meet somebody you try to find out what their name is.
आता जेव्हा तुम्ही एखाद्याला भेटता तर लगेच तुम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करता की त्यांचं नाव काय आहे.
Or you try to avoid people finding out what your name is.
किंवा मग तुम्ही तुमचं नाव काय आहे लोकांना कळू नये याचा प्रयत्न करता.
But people are trying to find out which box you belong in.
परंतु लोक हे शोधून काढतात की तुम्ही कुठल्या डब्यातले आहात.
Like a pigeonhole in an office.
आता जसं समजा एखादं कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये म्हणजे जे पिजन होल म्हणतात त्याला ते पिजन होल केलेले आहे.
You know, in the pigeonhole everybody's letters are put.
आणि त्या पिजन होल मध्ये प्रत्येकाची जी काही पत्र आहेत ती पत्र ठेवलेली आहेत.
So they want to know, well, which pigeonhole are you in? In India there are 4,000, maybe 20,000 pigeonholes. So we want to know which pigeonhole people come from. But that's not fraternity. That's only bandhutva with apli log. We're in the same pigeonhole. So we have bandhutva. But he's not in our pigeonhole. Apli log nahi. But sarva log apli log ahe. We're all part of one human family. That's what Baba Sahib wanted to see. A society in which everybody experienced themselves as part of the same human family. A society in which we respect each other's flame of life. So Baba Sahib had this vision of a new society. And that is where his footsteps lead. But which way to go? How to get there? We need to know the proper route. If you want to get to where? To Thane?
Yeah.
To Thane from Chunabati?
Yeah.
You need to know the proper route. If you set off in the wrong direction, you'll go via London. So how to get to liberty, equality and fraternity? So this is what Baba Sahib fought to discover. We know he tried direct social and political action. The Mahad Tank, the Nashik Temple. He tried to struggle for land reform. He fought for workers' rights, the mill workers of Bombay. He started educational projects like the People's Education Society. And yes, he tried so much in that way. He entered government, yeah. And he was able to form the Indian Constitution. He based that constitution on the principle of liberty, equality and fraternity. He made that the basis of the common life of all Indians. But it was not enough. It did not bring a deep and broad change in Indian society as he had hoped it would. It's interesting, isn't it, that 50 years later, the principles that he tried to establish, the changes he tried to establish in the Hindu Code Bill, are only just going to be passed. It's only now that the Indian government is considering giving rights, property rights, to women. Baba Sahib wanted to do that 50 years and more ago. But there was too much opposition. Too much conservatism. The bill was struck down.
आणि जो काही म्हणजे त्यांनी विधेयक निर्माण केलं बांधलं त्याला म्हणजे त्यांनी धुडकावून लावलं.
बाबा साहेब रिअलाइज दॅट सोसायटी जस्ट वॉज नॉट रेडी टू चेंज.
आणि बाबा साहेबांच्या लक्षात आलं की समाज आता परिवर्तनासाठी तयार नाही.
So काय करायचं? Kai Karaitsa. How to bring that deeper change to society? How to change these deep-rooted attitudes? How to uproot slavery, oppression, and disharmony?
आणि कशा प्रकारे ही जी काही गुलामगिरी आहे, हा जो काही अन्याय आहे, हा जो काही अत्याचार आहे, हे कसं उचलून काढायचं?
The constitution wouldn't do it.
केवळ संविधान हे करू शकत नाही.
It created the basis for that change, but it didn't bring that change.
परंतु या बदलासाठी त्यांनी एक आधारशिला निर्माण केलेला आहे, परंतु त्याच्यामुळे म्हणजे परिवर्तन येऊ शकत नाही.
Where are the roots of slavery, oppression and disharmony?
आता ही जी काही गुलामगिरी आहे, विसंवाद आहे, अशा प्रकारे अन्याय होतो, याची जी काही पाळे मुळे आहेत ते कुठं आहे?
Where did liberty, equality and fraternity come from?
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे कुठून निर्माण होतं?
They come from the human mind.
ते मानवी मनामधून निर्माण होतं.
They're inside us.
ते आपल्या मध्ये आहे.
Slavery, oppression and disharmony have to be taken out of our hearts.
तर जी काही गुलामगिरी आहे, जे काही म्हणजे विसंवाद आहे, जे काही म्हणजे अत्याचार आहे, ते आपल्या हृदयामधून आपल्याला बाहेर काढून टाकले.
लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रटर्निटी नीड टू बी प्लांटेड इन आवर हार्ट्स.
आपल्या हृदयामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याचं आपण म्हणजे बीज रोपण केलं पाहिजे.
दिस इज व्हॉट बाबासाहेब सो.
बाबासाहेबांनी अशाच प्रकारे पाहिजे.
दीज थिंग्स कम फ्रॉम विदिन अस.
तर ह्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्यामधून निर्माण होत असतात.
वाय डज वन ह्युमन बिईंग ऑप्रेस अनदर?
आता एक माणूस दुसऱ्या माणसावर का अत्याचार करतो?
दिस इज समथिंग रियली टू बी आस्क्ड.
आता प्रमजा प्रश्न आपण विचारला पाहिजे.
व्हाय डज वन पर्सन डॉमिनेट अनदर?
आता एक माणूस दुसऱ्यावर अशा प्रकारे का म्हणजे अधिक अत्याचार करतो किंवा कुरबोडी करतो?
वेल आय ट्राईड टू अंडरस्टँड दिस फॉर अ लॉंग टाइम.
आता अनेक दिवसापासून मी हे समजण्याचा प्रयत्न करतो.
अँड आय हॅड अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स जस्ट दिस लास्ट फ्यू डेज.
आणि मागच्या काही दिवसांमध्ये अतिशय रोचक अशा प्रकारचा मला एक अनुभव आला.
आय हर्ड अ फ्रेंड, a Buddhist friend, telling me a very shocking story.
आणि माझा एक बौद्ध मित्र मला अतिशय म्हणजे धक्कादायक अशी एक गोष्ट सांगत.
He's of about 60 years of age, so he knew real village casteism.
आणि 60 वर्ष त्यांचं वय आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे खेड्यातील जे काही म्हणजे जातीतीची जी काही व्यवस्था असते त्याचा त्यांना चांगला अनुभव आहे.
And he told that when he was about 15-16 there was a drought in his village.
आणि त्यांनी सांगितलं की 15-16 वर्षाचे जेव्हा होते तर त्यांच्या गावामध्ये अतिशय दुष्काळ पडला होता.
At that time he was still a mahar, if you like.
आणि त्यावेळेस ते महाराज म्हणजे गणले जात होते.
And they lived in only one place in the village.
आणि खेड्यामध्ये एकाच ठिकाणी ते राहत होते.
Outside the village.
आणि त्या खेड्याच्या अगदी म्हणजे बाहेर ते राहत.
And their well dried up.
आणि त्याची जी विहीर आहे ती पूर्णपणे सुकून गेली.
So they went to the sarpanch and apparently he was quite a good man.
आणि मग ते दुसऱ्या व्यक्तीकडे गेले असतो तर चांगला माणूस.
And he told them, well, you use this well.
आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही आमची जी विहीर आहे वापरू शकता.
Before they could take water from that well, other villagers threw dung in the well.
आणि त्यातून आता ते पाणी घेणारच होते तर इतर जे म्हणजे त्या गावातले लोक होते त्यांनी त्या विहिरीमध्ये शेण घातलं.
Why would people do that?
आता लोक असं का करतात?
It's almost impossible to understand why people should deprive everybody of water in order to deprive some people of water.
आता याचा विचार करणं फार कठीण वाटतं की काही लोकांना पाण्यापासून का वंचित ठेवतात आणि असं का ते करतात ते समजणं फार कठीण आहे.
After about a month they managed to get the police to intervene.
आणि मग काही महिन्यानंतर मग पोलीस तिथं आले, त्यांनी तिथं काहीतरी म्हणजे
they were assigned a new well.
आणि मग त्यांनी नवीन एक गेअर किरण निर्माण केली.
When they went to take water from that well, they were beaten. They were beaten.
आणि जेव्हा त्या नवीन विहिरीमध्ये पाणी घ्यायला गेले तर त्यांना तिथे लोकांनी मारलं.
These are horrible stories.
आता ही भयंकर अशी गोष्ट आहे.
I'm not going to tell any more.
आता अजून काही पुढे मी सांगू इच्छित नाही.
But I wept to hear that story.
जेव्हा ही गोष्ट मी ऐकली तेव्हा मी रडलो.
I found myself identifying very deeply with those who were in that position.
आणि मी पाहू शकलो की त्या ठिकाणी जे लोक होते त्यांच्याशी मी स्वतःला पाहू शकलो, स्वतःला त्यांच्या ठिकाणी पाहू शकलो.
And I felt a great rage against those who'd done it.
आणि ज्यांनी असं केलं त्याच्याबद्दल खरोखर माझ्या मनामध्ये मोठा असा एक राग निर्माण झाला.
What my friend and his relations had suffered.
तर माझा जो मित्र आहे त्यांचे जे काही नातेवाईक कशा प्रकारे त्यांनी दुःख भोगलं.
And that suffering is still going on all over India.
आणि अशा प्रकारचं दुःख आताही पूर्ण भारतामध्ये सुरू आहे.
But we need to think about it more carefully.
तर याचा आपण अतिशय काळजीपूर्वक विचार केला.
What's really going on in that situation?
तर अशा परिस्थितीमध्ये खरोखर काय घडत असतं?
The Mahars wanted water.
आता हे जे काही महार घडल्या जात होते त्यांना पाणी पाहिजे.
That's the stuff of life.
आता जीवनासाठी अतिशय आवश्यक आहे.
Without water, no life.
पाण्याशिवाय जीवनच नाही.
It's quite a simple desire.
आता अतिशय साधी अशी एक इच्छा आपली असते.
You can't live without water.
पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही.
But what was going on in the minds of other people?
परंतु इतर लोकांच्या मनामध्ये काय चाललं?
It's strange, but they were only doing what they thought was best.
आता हे विचित्र वाटतं परंतु ते लोक तेच करत होते त्यांना जे अतिशय योग्य वाटत होते.
It's strange, isn't it? But nobody ever does anything oppressive or dominating except because they think it's the best thing to do.
आता कोणीही कोणावर तरी अत्याचार करायचा कोणावर तरी म्हणजे कुरबोटी करायची अशा प्रकारचा विचार करून करत नव्हते. तर जे काही योग्य आहे आपण योग्यच करतो अशा प्रकारे ते करत होतो.
And if we want to change things we need to understand this.
आणि खरोखर आपल्याला बदल घडवून आणायचा असेल तर मग हे आपण समजून घेतलं पाहिजे.
Presumably those people believed that there was a divine order to society.
आता आपण आता अनुमान काढू शकतो की समाजामध्ये हे करण्यासाठी काहीतरी दैवी अशा प्रकारे एक आदेश त्यांना मिळालेला.
God had assigned everybody their own place.
देवाने ठरवून दिलेला आहे की प्रत्येकाची जागा कुठली आहे.
And if people go outside their own place it spoils that order.
आणि जर समजा देवाने सांगितलेल्या जागेपासून जर तो पुढे जात असेल तर ही जी काही म्हणजे क्रम आहे त्याच्यामध्ये काहीतरी त्याने बिघाड केला असं त्याला पाहिजे.
It destroys the whole society.
हा पूर्ण समाजाला त्याने काहीतरी नष्ट केलं असं त्याचा अर्थ काय.
This is what people believe.
आणि लोकांचा याच्यावर असा विश्वास होता.
They're scared.
ते फार घाबरलेले होते.
That's why people do that.
आणि म्हणूनच लोक अशा प्रकारे वागतात.
They're frightened, they feel threatened.
तर अतिशय त्यांना भीती वाटते अतिशय त्यांना म्हणजे आपल्यावर काहीतरी आक्रमण होत आहे असं वाटतं.
They're frightened that if they let people take from their wells their lives will be destroyed, society will be destroyed.
आणि त्यांना असं वाटतं की जर आपल्या विहिरीमधून त्यांना पाणी घेऊन दिलं तर त्यांच्या जीवनाला काहीतरी धोका निर्माण होईल त्यांच्या समाजाला काहीतरी धोका निर्माण होईल.
This is really surprising, isn't it?
आता हे खरोखर अतिशय आश्चर्यकारक
But even those who act oppressively, even those who act violently, do it out of fear.
तर जे लोक अतिशय अन्याय करत होते अतिशय अत्याचार करत होते ते सुद्धा भीतीपोटी ते करत होते.
I've seen this in England too.
आता इंग्लंडमध्ये सुद्धा हे मी पाहिलेलं.
White people are sometimes afraid of people from India or Africa coming into England.
आता जे गोरे लोक आहेत तर जे लोक आफ्रिकेमधून किंवा भारतामधून येतात त्यांची त्यांना भीती वाटते.
They think, well, if they come in, they'll take our jobs.
त्यांना असं वाटतं की ते इथे येतील आणि त्यांच्या ज्या काही नोकऱ्या ते घेऊन घेतील.
And that they'll spoil our way of life.
आणि मग आमचं जे काही जीवन आहे तो जीवन त्याच्यामुळे म्हणजे नष्ट होऊन जाईल.
So then they act very, very unpleasantly and disrespectfully towards them.
आणि मग अतिशय म्हणजे अनादरपणे अतिशय म्हणजे वेगळ्या प्रकारे त्यांच्याशी ते वागतात.
So our ideas lead us to fear.
तर आपले जे काही विचार आहेत त्या विचारांमुळे आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते.
And it led in India, this terrible system of fear, these terrible beliefs led to a system of fear in which everybody was entrapped.
आणि भारतामध्ये अशा प्रकारे भयंकर अशी बाब आहे की प्रत्येकाला कशाची तरी अशी भीती वाटते आणि अशा प्रकारे तो वागत
असतो. There's a system of oppression and separation which affects everybody.
तर हे जे काही म्हणजे अत्याचार करणं आहे एकमेकांपासून विभाजन आहे याचा प्रत्येकावर असा मोठा परिणाम झालेला आहे.
So if you want to change society, you've got to change those beliefs.
आणि जर तुम्हाला समाजामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर तुमचे जे काही विचार आहेत तुमचे जे काही विश्वास आहेत त्याच्यामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे.
You've got to change the beliefs which underlie the fear.
तर अशा प्रकारे जो काही तुम्ही विचार करता ज्याच्यामध्ये भीती कुठेतरी आहे त्याच्यामध्ये परिवर्तन आणणं गरजेचं.
This was Babasaheb's very deep insight.
आणि बाबासाहेबांची अतिशय खोल अशी दृष्टी होती.
Yes, those who were oppressed, they needed to change their minds.
आता जे लोक अतिशय म्हणजे समजा ज्यांना अतिशय म्हणजे अत्याचार केला गेला होता दाबल्या गेले होते त्यांनी अशा प्रकारे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे.
Before Babasaheb's coming, people in those villages would just have accepted that they couldn't take water. So those people needed to rise up. And they have. They've changed their religion. They've changed their outlook. They've not been confined. But everybody else, they need to change as well. They need to get out of their minds the beliefs that give them fear. They need to get out of their minds the beliefs that separate them from their brothers and sisters in society. This was Baba Saheb's vision. If we want liberty, equality and fraternity, we need to get rid of the old beliefs. We need to take on new beliefs that support liberty, equality and fraternity. The old beliefs separate us from each other. They make us afraid of each other. They make us defend ourselves with violence against each other. But the new beliefs make us brothers and sisters. They make us respect each other. That's what Baba Saheb was looking for. And he found this in the Buddha Dhamma. He saw that in the Buddha Dhamma were the principles and practices that supported liberty, equality and fraternity. This is Baba Saheb's most important understanding. This is his most important insight. This is what makes him so special in human history. I'm not aware of anybody else who's so clearly seen the relationship between beliefs in the mind and social justice and harmony. If we want to follow Baba Saheb, if we want to follow in his footsteps, we need to understand this very deeply. He saw that in order for India to change, for the world to change, there had to be a revolution in the mind. He wanted all Indians to follow the path of the Buddha. He wanted that so that liberty, equality and fraternity could truly flourish in this great country. And for this reason, his conversion was the final and greatest act of a very great life. And he hoped that more and more people would embrace Buddhism. Not just the oppressed masses, he hoped that many, many people would embrace the Buddha Dhamma. Because unless many people follow the Dhamma, liberty, equality and fraternity would not truly come. But we know this has not yet happened. Very few people have converted to Buddhism. And it has to be said that of those very few who have converted, very few really know how to practice the Dhamma. So there's a lot of work for us to do.
आपल्यासाठी खूप मोठं कार्य आहे जे आपण केलं पाहिजे.
Now I want to, before I go any further, just explore something. I've just recently been in Bangalore on a conference learning how to communicate in a non-violent way. I did find that very useful indeed, by the way. And that the system that I've been learning comes very much from the Buddha. And I hope later to share some of that with you. But I talked with some of the other Indian people there about Baba Sahib and his conversion.
आणि तिथे जे काही इतर भारतीय लोक होते त्यांच्या समवेत बाबासाहेबांचे जे धर्मांतर आहे त्याच्याबद्दल मी चर्चा करू लागलो.
And these were people from quite wealthy, high class backgrounds.
आणि तिथे अतिशय श्रीमंत, अतिशय म्हणजे उच्च वर्गातील काही लोक तिथे होते.
And by and large, as far as I could see, they were people without really defining themselves in caste terms.
आणि असे ते लोक होते की जे स्वतःला एखाद्या जातीच्या दृष्टिकोनातून ते पाहत नव्हते.
And on the whole, they had great admiration for Baba Sahib.
आणि एकंदरीत असं दिसलं की बाबासाहेबांमधून त्याच्या मनामध्ये अतिशय आदर आहे, प्रशंसा करतात.
But what they said to me was, in India, religion divides people.
आणि शेवटी ते म्हणाले की भारतामध्ये धर्मामुळे विभाजन होत असतं.
We Indians fight each other over religion.
आणि धर्माच्या नावात भारतीय आपण लोक एकमेकांशी आपण भांडत असतो.
Why do we need another religion that just divides people?
आणि मग अजून एका धर्माची गरज काय की ज्याच्यामुळे अजून हे विभाजन जे आहे अजून वाढेल.
So this I found quite interesting. It made me think.
आणि मला हे मोठं रोचक वाटलं.
At the same time, there were some people from Sri Lanka there.
आणि त्याच वेळेस श्रीलंकेमधून काही लोक तिथे आलेले होते.
They were Christians.
ते ख्रिश्चन होते.
And one day, one of these Christians, these Sri Lankan Christians, said to me, "Well, you're a Buddhist."
आणि मग एक दिवशी एक तो श्रीलंकन ख्रिश्चन मला म्हणाला की तुम्ही बौद्ध.
And I've great respect for you.
आणि तो म्हणाला की तुमच्याबद्दल मला अतिशय आदर वाटतो.
There were several of us there from TBMSG, and he said, "Well, you all seem very good people."
आणि त्या TBMSGचे बरेचसे लोक होते, तो म्हणाला की तुम्ही अतिशय चांगले लोक
आहात. He said, "I can see that you're friendly and open people."
आणि तो म्हणाला की मी पाहू शकतो तुम्ही अतिशय मैत्रीपूर्ण आहात, एकमेकांशी अतिशय मोकळे आहात.
I can see that you all want social justice.
आणि मी हे पाहू शकतो की तुम्हा सर्वांना सामाजिक न्याय हवा आहे.
But he said, "Last night I received some news from Sri Lanka."
परंतु ते म्हणतात की श्रीलंकेतून एक मागच्या रात्री मी एक बातमी ऐकलेली आहे.
The Buddhists of his village burnt his church.
तर त्यांच्या त्या गावातील बौद्धांनी त्यांचं जे काही चर्च आहे ते जाळलं.
I felt so ashamed.
मला अतिशय म्हणजे लाज वाटली.
Buddhist people were attacking Christians.
आणि बौद्ध लोक ख्रिश्चन लोकांवर अशा प्रकारे आक्रमण करीत आहेत.
So the Sri Lankan said, "Well, isms, all these isms, they divide people."
ते वाद असतात, ते वाद लोकांमध्ये अशा प्रकारे विभाजन निर्माण करतात.
And he said, "Well, you know, you may be good Buddhists yourselves, but not all Buddhists are like that."
आता तुम्ही स्वतः एक चांगले बौद्ध असू शकाल, परंतु सर्वच बौद्ध असे असतील असं म्हणता येत.
So I was a bit puzzled by this.
आणि त्याच्यामुळे थोडं मी गोंधळलो.
It is true that isms divide people in India.
आता हे खरं सत्य आहे का की जे काही वाद असतात हे लोकांमध्ये अशा प्रकारे भेद निर्माण करतात.
There is so much to divide people in India. We don't need something else.
आता भारतामध्ये अशा अनेक बाबी आहेत ज्याच्यामुळे असे अतिशय विभाजन होत असतात, अजून काही दुसऱ्या गोष्टीची आपल्याला गरज नाही.
So I was thinking, well, yes, on one hand, isms divide.
आता हे जे काही वाद असतात, विचार असतात, ते लोकांना एक प्रकारे त्याच्यामध्ये विभाजन करतात.
But then I thought, but I am a follower of the Buddha Dhamma.
परंतु मी स्वतः बुद्ध धर्माचा एक अनुयायी आहे.
And I'm proud to be a follower of the Buddha Dhamma.
आणि बुद्ध धर्माचा अनुयायी असण्याचा मला मोठा म्हणजे एक अभिमान वाटतो.
So then I thought, there's a distinction to be made here.
मग मला असं वाटलं की इथे मात्र एक थोडासा फरक केला पाहिजे.
And Baba Sahib makes this distinction very clear.
आणि बाबासाहेबांनी हा फरक मात्र अतिशय स्पष्टपणे केलेला आहे.
Anybody got it?
कोणालाही लक्षात आलेलं आहे?
He distinguishes between Dhamma and religion.
तर त्यांनी हा फरक सांगितलेला आहे की धम्म आणि धर्म.
Yeah.
Religion.
Of course, the Buddha and his Dhamma is written in English, so that distinction is clear in English.
आता बुद्धा आणि त्याचा धम्म इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे, आपल्याला स्पष्ट होतं की धम्म असं लिहिलं आहे.
Religion It's just the beliefs that people have, the customs and superstitions that they have. Religion is an ism. An ism. It's rules and fear and insecurity. Religion is the mob. It's a crowd shouting against another religion. But the Dhamma, Baba Sahib says, is right relations between man and man in all spheres of life. Dhamma is prajna and karuna. Dhamma is shila. Shila is Dhamma. So the Dhamma is different from Buddhism, you could say. Not all Buddhists follow the Dhamma. Just because we wave the Buddhist flag doesn't mean we practice Dhamma. And there are people who practice Dhamma without being Buddhists. What Baba Sahib wanted was for all Indians to practice Dhamma. He wanted all Indians to have right relations between man and man. He wanted all Indians to practice Shila. He wanted all Indians to have prajna and karuna. And this Shila in many different isms. So if there is genuine Shila there, I don't mind what they call themselves. For me, the Buddha Dhamma expresses Shila more clearly than any other ism I've ever come across. But we should welcome all who want to live a righteous life. We should welcome all who want to reconstruct society on the basis of liberty, equality and fraternity. So let's share the teachings of the Buddha. Let's encourage many, many people in India to practice Dhamma. And I believe that that's the best way we can encourage people to live in a righteous life. So if we can help people to bring, if we can share the Buddha Dhamma, we can help people, we can help to bring liberty, equality and fraternity to all India. But let's not be Buddhists in a way that divides people from each other. Let's be Buddhists in a way that unites and shares with others. So we can see now what we have to do. But let's just see what the steps are we need to go through. What is the action plan? We need to do four things. We need to work on ourselves. We need to work on our own minds, on our own actions. Otherwise, we're not practicing Dhamma. We're just waving Buddhist flags. We're just garlanding the Buddha statue. We're not practicing Dhamma. So first of all, we need to work on ourselves. And over the next 3 days, we'll be looking at what that means. Then secondly, we need to form Sangha. We need a supportive community to help us in our efforts. So we'll be spending 2 nights looking at how you form Sangha. What Sangha means, why we form it, and how we form it. So I hope that you'll go away knowing what you can do. Thirdly, if we want to change India, we need to share the Buddha Dhamma. So we'll spend 2 nights looking at why we want need to do that, what it means to do it, and how we do it. So I hope that you'll go away with a clearer idea of how to share the Dhamma more and more widely. And then fourthly, we'll look at how we help those suffering and help to change society. If we want to change society, we've got to deal with the immediate suffering that people are still in. So we'll look at why we need to do that, what it means to do it, and how to do it. So this is going to be a quite practical training course. If you can come each night, you'll have a very clear idea of how to follow in the footsteps of Baba Sahib. You may not want to do it the way I'm suggesting, but I hope that it will give you some idea of your own. The important thing is not that you do what I say, but that you do something. So we'll have a quite practical training course. If you miss a night, there are going to be video CDs and recordings, you can listen to what you miss. I think every night we'll have the previous day's talks available. But my idea is that we'll come out of this with a very much clearer idea of how to change India. And I'm going to ask you all to work quite hard. This is a Dhammakranti training school. A training camp. You know, in revolutionaries, they go away with guns and so on. You're going to go away with a clearer idea of the Dhamma. Because we're going to conquer with Dhamma. Dhamma Vijay, like Ashok. So I hope that you can come as much as you can over the next 9 days. I hope you can bring many of your friends at least to one or two talks. I hope you're ready for work
आणि मला ही आशा आहे की आपण कार्य करण्यासाठी तयार आहात.
I hope you're ready for training.
आणि मला अशी आशा आहे की आपण प्रशिक्षणासाठी तयार आहात.
I hope you're ready for action.
आणि मला अशी आशा आहे की कृती करण्यासाठी आपण तयार आहात.
Because this is what we need to do if we are to carry on Baba Sahib's Dhamma revolution.
जर बाबा साहेबांची धम्म क्रांती पुढे न्यायची असेल तर ही तशी बाबाजी करण्याची गरज आहे.
Baba Sahib died 49 years ago, 48 years ago. His work was only just begun. He died 5-6 weeks after conversion. He was not able to put his work fully into effect. It's up to us now. The work is in our hands.
हे जे काही कार्य आहे ते आता आपल्या हातात आहे.
इफ वी डोंट डू इट हु विल डू इट.
जर आपण हे केलं नाही तर हे कोण करणार.
नोबडी विल डू इट.
कुणी हे करणार नाही.
सो आय होप दॅट वी विल कम अवे फ्रॉम दीज डेज विथ अ मच क्लिअर आयडिया ऑफ व्हॉट टू
डू. तर मला अशी आशा आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला अतिशय सुस्पष्टपणे समजेल की आपल्याला काय केलं पाहिजे.
एव्हरी वन ऑफ अस कॅन कंट्रीब्यूट टू द धम्म रेव्होल्यूशन.
प्रत्येक जण आपल्यामध्ये जो आहे तो धम्म क्रांतीसाठी आपलं योगदान देऊ शकतो.
अँड इफ ईच ऑफ अस प्लेज आवर पार्ट, liberty, equality and fraternity will slowly grow here in India.
आणि प्रत्येकाने जर आपल्या हृदयामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याची जर बीजारोपण केले तर भारतामध्ये हळूहळू ते संपूर्ण भारतामध्ये पसरू शकते.
So brothers and sisters, I'm very glad to have begun this journey with you.
तर बंधू आणि भगिनींनो, आपण समवेत हा प्रवास सुरू करत असताना मला अतिशय आनंद होतो आहे.
And I hope that many of you will follow the whole journey with me.
आणि मला अशी आशा आहे की आपल्यापैकी बहुतेक लोक या प्रवासामध्ये माझ्यासोबत असतील.
I think it's something rather special that we're going to be doing.
आणि मला असं वाटतं की काहीतरी विशेष असं आपण करणार आहोत.
But something that will be very significant for your future life.
आणि भविष्याच्या जीवनासाठी अतिशय महत्त्वाची अशी बाब करणार आहे.
And something that will really help you to follow in the footsteps of Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar.
आणि अशी एक बाब असणार आहे की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यासाठी आपल्यालाही मदत करणार
आहे. जय भीम.
धन्यवाद.